नमस्कार। आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधींच्या विसाव्या दर्या राज्य उदरगत मंडळाच्या बसकेक केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल पावले गोंयांत। भौशीक सुवातींनी धुम्रपान आनी थुकपाच्या प्रकाराक काळबंद हाडपाक दक्षिण गोंयांत कडक मोहीम। गोरवां सांबाळपाक अर्थिक मदत करपी गोमंतक गो संवर्धन येवजण अधिसुचीत। 70 वर्सा पिरायेवेल्या ज्येष्ठ नागरिकांक आयुष्यमान भारत येवजणेत आस्पावित करपाक केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यताय। देशातल्या मुखेल बंदरातल्यान कार्गो सयत आता पर्यटकांक घेवन येवपी क्रूज येरादारीकूय वाढपाक लागिल्ल्यान 2030 मेरेन 15 लाख पर्यटकांची वाढ जातली अशी माहिती केंद्रीय बंदर जहाज आनी जल येरादारी मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी दिल्या। केंद्र सरकाराच्या सागरमाला प्रकल्पाक जोडून आशिल्ल्या विंगड विंगड राज्यातल्या प्रतिनिधींची 20वी दर्या राज्य उदरगत मंडळाची बसका बाणावले हांगा जावपाची आसा। ह्या बसकेक हजर रावपा खातीर गोंयांत आयिल्ले केंद्रीय मंत्री सोनोवाल आयज सकाळी मुरगांव बंदरांत आयिल्ले तेन्ना खबराकारांकडे उलयले। कार्गो आनी हेर तरेची येरादारी सध्या देशांतल्या बंदरांतल्यान जाता, पूण पर्यटकांक घेवन येवपी क्रूज येरादारीकूय वाढपाक लागल्या। ताका लागून मुरगांव बंदरासयत देशांतल्या 6 मुखेल बंदरांनी सध्या क्रूज टर्मिनल उभारपाचें काम चालू आसा अशें तांणी म्हळें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकारान सागरमाला येवजणेखाला विंगड विंगड राज्यांनी मेळून 5.6 लाख कोटी रुपया खर्च करून 805 सुवातांनी काम करपाचे हातांत घेतला। आतां मेरेन 1.6 लाख कोटी रुपया खर्च करून 205 सुवातींनी काम पुराय जाला, जाल्यार 160 सुवातींनी काम सध्या चालू आसा। गोंय जावपी बसकेत सागरमाला प्रकल्पाच्या उदरगतीचो आढावो घेवपाचेर चर्चा जातली अशी माहिती केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी दिल्या। ह्यावेळार मुरगांव बंदर प्राधिकरणाचे चेअरमॅन डॉ एन विनोद कुमार तशेंच केंद्रीय बंदर आनी जहाज येरादारी मंत्रालयाचे सचीव टी के रामचंद्रन हजर आशिल्ले। भौशीक सुवातींनी धुम्रपान आनी थुकपाचे प्रकार थांबचे म्हणून दक्षिण गोंयांत कडक मोहीम सुरू केल्या। अंदू जानेवारी ते जुलय म्हणसर सुमार 4,402 लोकांचेर कारवाय केल्या आनी सुमार 4.40 लाख रुपयांचो दंड वसूल जाला। दक्षिण गोंय पुलीस कार्यालयाच्या माहिती प्रमाण 2023 वर्सा पुराय वर्सभरात असल्या गुन्ह्यांवाक लागून सुमार 6,002 लोकांचेर कारवाय केली, जी 2022 वर्सा 6,625 जणांचेर कारवाय केली। बसस्थानकां सरकारी कार्यालयां दर्यादेगो या वाठारांनी सिगरेट विडी ओडप्यांचेर कारवाय केल्या। भौशीक जार्दिना मैदानाचेर धुम्रपान करप, भौशीक वाठारांनी पान खावन पिचकारे मारप हाजेरूय कारवाय केली। दक्षिण गोंयांतले काणकोणा हांगा 500 जणांचेर ह्या प्रकाराक लागून कारवाय केल्या। ताचे फाटल्यान वास्को शारांत 457 जणांचेर असले गुन्हे नोंद जाल्या आनी मडगांवां 358 प्रकरणांची नोंद मेळ्ळ्या। फामाद न्युरोसर्जन डॉ पी एस रामाणी हांणी खास गोंयकारां खातीर भलायकी शिबिराचें आयोजन केलां। 29 तारखेक सकाळी 9 ते 2 म्हणसर टॅक्नोलायट हिंदू कॉलनी दादर मुंबय हांगा शिबीर जातले। जे दुयेंतीक मणक्याचे संबंधित दुयेंत आसात तांणी या शिबिराचो लाव घेवचो अशें आयोजकांनी मागलां। ज्या लोकांक मुंबय वचप शक्य ना तांणी व्हिडिओ कॉल करून दोतोरांचे मार्गदर्शन घेवपाची वेवस्था आसा। चड म्हायती खातीर रामाणी प्रतिश्ठानचे फोंड्या समन्वयक विनायक नायक हांचे कडेन संपर्क साधचो। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग एनसीपीसीआर ही देशातल्या भुरग्यांच्या हक्काची आनी हेर संबंधित गजालींची राखण करपा खातीर बाल हक्क संरक्षण आयोग सीपीसीआर कायदो 2005 कलम 3 खाला स्थापन केली एक वैधानिक संस्था आसा। बाल हक्क साक्षरता पातळपाक आनी जागृताय वाढोवपाक शिक्षणीक संस्थांक आधार दिवपा खातीर आयोगान शिक्षणीक हक्क कायदो 2009 खाला वेगवेगळ्या तरतुदींचेर ल्हान व्हिडिओच्या रुपात माहिती साहित्य तयार केला। राज्यातल्या सगळ्या सरकारी तशेंच अनुदानित माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांनी हे व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांक दाखोवचे अशें शिक्षण संचालक शैलेश जिंगणे हांणी मागला। एनसीपीसीआर युट्यूब चॅनलाचेर हे व्हिडिओ मेळटात अशें तांणी मुखार म्हळां। गोरवां सांबाळपाक अर्थिक मदत करपी गोमंतक गो संवर्धन येवजण अधिसुचीत जाल्या। हे येवजणेखाला दरेक गोरवांकारांक चडांत चड 5 गोरवां फाटल्यान 80 रुपया हे प्रमाण दिसाक 400 रुपया मेळटले। गोंय सरकार थळाव्या जातीच्या गोरवां पोसपी शेतकारांक गोमंतक गो संवर्धन येवजणेखाला दर जनावरांक दिसाक 80 रुपया दितले। गोंय राज्यातल्या थळाव्या जातीच्या गोरवांची पोसवण जावची असो ह्या येवजणेचो फाटलो हेत आसा। भारतीय ब्युरोच्या मानकाप्रमाण गोरवांचो गोठो आशिल्ल्या थळाव्या जातीच्या गोरवांचो मालकी हक्क आशिल्ले शेतकार अर्थिक स्थितीचो विचार करिनासतना हे येवजणे खातीर पात्र आसात, पूण दर कुटुंबाक चडांत चड वट्ट 5 थळाव्या जातीच्या गोरवां खातीर ही येवजण मर्यादित आसतली। गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांची संख्या 200 करपाक मंजुरी मेळ्या। 2024-25 वर्सा सावन ह्यो सुवाती वाढोव येता अशें पत्र राष्ट्रीय वैजकीय आयोगा कडल्यान मेळ्ळां अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या। गोमेकोत पदवी अभ्यासक्रमा खातीर 180 विद्यार्थ्यांक प्रवेश दिवपाक मेळटा, तातूंत नियमाप्रमाण कांय सुवाती हेर राज्यांतल्या विद्यार्थ्यां खातीर राखीव आसता। ह्या सुवातींनी वाड करपाक सरकार यत्न करतालो। कर्मचारी आनी विद्यार्थ्यां खातीर सुविधा ह्या निकशाचेर सुवातीत वाड जाता। गोमेको वांगडा संलग्न अशें गांवगिरे हॉस्पिटल आसचें अशी अट आसता। ह्या अटीच्या पूर्तताये उपरांतूच आयोग सुवाती वाडोवपाक मंजुरी दिता। ह्या शैक्षणीक वर्सा आसतना ह्यो सुवाती वाडटलो असो सरकाराक अदमास आशिल्लो। राज्यातल्या कुशळ वैजकीय वेवसायिकांची वाडटी गरज मतींत घेवन ह्या सुवातींनी वाड जावप गरजेचें आशिल्लें अशें भलायकी मंत्र्यान सांगलें। लोकांक बरी भलायकी सेवा दिवपाक कुशळ मनीसबळ आसप हो म्हत्वाचो मुद्दो, हे साध्य करपाक डॉ शिवानंद बानेकार आनी भलायकी खात्यान खूप मेहनत घेतली अशें भलायकी मंत्री राणे हांणी सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात। हालींच पिटबूल जातीचो कुत्रो एका भुरग्याक चावून ताका मरण आयिल्ल्या घडणुकेच्या फाटभुंयेर पाळीव आनी भटक्या कुत्र्याक लागून कितें वायट घडणूक घडची न्हय हे खातीर सरकार नवी अधिसुचोवणी जारी करपाची आसा. रोखडेच पाळीव आनी भटक्या कुत्र्या संबंदात अधिसुचोवणी येऊं येता अशें पशुसंवर्धन मंत्री निळकंठ हळदणकर हांणी सांगलां. जर आपल्या घराच्या संरक्षण वण्टी भायर एखाद्या कुत्र्याक लागून जर कोणाकूय कितें जालें तर ताची पुराय जापसालदारकी त्या मालकाची आसतली अशें तांणी म्हळां. तुमी जेन्ना कुत्र्याक भौशीक सुवातींनी व्हरता तेन्ना ताच्या काळात साखळी आसप तोंडाक मास्क आसप अश्यो गजाली बंधनकारक करतले. तेच वांगडा आपल्या पाळीव कुत्र्याक रेबीज जाला तर मालकान लिपयनासतना उपचार करप बंधनकारक आसतले. ते लिपोवन जर रेबीज प्रकरणां वाडली तर रेबीज जाल्ल्या कुत्र्याचो मालक जापसालदार थारतलो. पाळीव कुत्रो पोसपी मालकाकडल्यान आतां प्रतिज्ञापत्र घेतले अशें तांणी सांगले. 70 वर्सां पिरायेवेल्या ज्येष्ठ नागरिकांक आयुष्यमान भारत येवजणी आस्पावीत करपाक केंद्रीय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. 5 लाख रुपया मेरेन मोफत भलायकी सुविधा दिवपी ह्या येवजणेचो लाव उच्च आनी मध्यम वर्गासयत सगळ्या वर्गातल्या 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांक मेळटलो. तशेंच जलविद्युत निर्मितीक अर्थिक बळगे दिवन इलेक्ट्रीक वाहनां खातीर पीएम ई ड्रायव्ह येवजणेकूय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या बसकेंत 5 व्हड निर्णय जाले अशी माहिती बसके उपरांत मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिली. आयुष्यमान भारत येवजणेंत आतां सरसकट सगळ्या उत्पन्न गटांतल्या 70 वर्सांवेल्या ज्येष्ठ नागरिकांक सामील केला. फुडल्या 8 वर्सां देशांत 31,350 मेगावॉट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारतले आनी सादारणता 2031-32 ह्या अर्थिक वर्सात ताची अंमलबजावणी जातली अशी माहिती केंद्र सरकारान दिल्या. गणेशोत्सवाच्या 6व्या दिसा सकाळी वीज मंत्री सुनील ढवळीकर हांणी वर्सुकी परंपरेप्रमाण गणहोमाच्या निमतान ढवळी भौशीक गणेशोत्सवाक भेट दिवन सगळ्यांक परबी दिली. तशेंच वीज मंत्र्यान मंडळाच्या वेगवेगळ्या समाजीक उपेगी वावराची तोखणाय केली. मंडळाचे अध्यक्ष कपील ढवळीकरान तांकां फुलांचो तुरो दिवन येवकार दिलो आनी ह्या वेळार देवेंद्र ढवळीकर, ढवळीचे ज्येष्ठ नागरिक दुर्गादास ढवळीकर, अनिल नायर, देवराज उपाध्याय, वेदांगी ढवळीकर, आदित्य ढवळीकर, वरुण तेंडुलकर, कवळे ग्राम पंचायतीचे सरपंच मनोजर नायक, पंच सोनाली तेंडुलकर, आद्य सरपंच राजेश कवळेकर आनी सुखानंद कृपासकर, अजय सावयकर, डॉ वल्लभ धायमुळकर आनी मंडळाचे हेर अधिकारी हजर आशिल्ले. कायदो आनी न्याय मंत्री आलेक्स सिक्वेरा फाल्यां 13 सप्टेंबराक सांजवेळा 3 वरांसावन रूम नंबर 4-4 चौथो माळो माथा निसाळडना प्रशासकीय प्रकल्प मडगांवां हांगा लोकांक मेळटले आनी लोकांची गाराणी आयकून घेतले. सकाळच्या 17 ते सरकारी कामांत व्यस्त आसतले. गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ आपलो भांगरा महोत्सव मनयता. ते निमतान विद्यापीठा वतीन 19 सप्टेंबराक सकाळी 10 ते दनपारा 1 म्हणसर मडगांवां रविंद्र भवनांत खासा कार्यावळ आंखल्या. मुखेलमंत्री प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हणून तर नवी दिल्लीतले केंद्रीय हिंदी निर्देशालयातले डॉ सुनील कुळकर्णी उद्घाटक म्हणून हजर आसतले. मडगांवचे आमदार दिगंबर कामत, आदले खासदार एडवोकेट नरेंद्र सावयकार, कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा ह्या मानाचे सोयरे आसतले. ह्या कार्यावळीत हिंदीच्या सेवे खातीर विनायक नार्वेकार, डॉ मॅग्दालीन डिसुझा, डॉ संदीप लोटलीकार, प्राध्यापक करुणा सातर्डेकार, प्राध्यापक आदित्य भांगी हांकां भोवमानीत करतले. तशेंच केपे सरकारी महाविद्यालय, खांडोळा सरकारी महाविद्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, रोटरी क्लब मिरामार, सम्राट क्लब मडगांव, रविंद्र भवन मडगांव अशा संस्थांक पुरस्कार दितले. ह्या वेळार स्वाती दुर्गादास सुर्लकार हांच्या लहरे ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जातले. पर्वरीतल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाक लागून आयज सावन म्हापशांतल्यान पणजे देंवपी येरादारी पर्वरी मॉल दिगोवाकडच्यान डावे वटेन वळयला हाची भौसान नोंद घेवची. राज्यात आतां 7, 9, 11 आनी 21 दिसांचे गणपती उरल्या. भौशीक गणपती मंडळान वेगवेगळ्या कार्यावळींच्या आयोजना वांगडा सजावट आनी माटोळी खूप मनभुलावणी आसता. पूण सध्या राज्यात वायगिणी मयच्या रंगनाथ गांवकार आनी ताच्या कुटुंबियांनी केल्ल्या माटोळेंत बोडगेश्वराचे दर्शन घडटा ताची चर्चा आसा. रानटी फुलांफळां हाडून तांणी ही खासा माटोळी तयार केल्या. फाल्यां म्हणसर ही माटोळी पळोवपाक मेळटली. 2 वर्सां आदी गांवकार हांणी मत्स्यावतार दाखोवपी माटोळी बनिल्ली. गणपती ही सैमाची देवता देखून हाली तेंपार लोक पर्यावरणाची जागृतायेन सैमीक वस्तू वापरून गणपतीची सजावट करतात. गांवकार हांणी वट्ट 254 फुलांफळांचो वापर करून ही सैमीक माटोळी बांदल्या. आरंभ संस्थे वतीन 15 सप्टेंबराक सांजे 4:30 वरांचेर कला अकादमीत फामाद संगीतकार सर्गेस्त भप्पी लाहिरी हांच्या यादस्तीक तांच्या गीतांचेर आधारित याद आ रही है हे गीत गायन कार्यावळीचें आयोजन केलां. ह्या कार्यावळीची संकल्पना आशा वेलिंगकर हांची आसा आनी समन्वयक निलेश फातर्पेकार आसात. आनी आतां खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधींच्या 20व्या दर्या राज्य उदरगत मंडळाच्या बसकेक केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल पावले गोंयांत. भौशीक सुवातींनी धुम्रपान आनी थुकपाच्या प्रकाराक काळबंद हाडपाक दक्षिण गोंयांत कडक मोहीम. गोरवां सांबाळपाक अर्थिक मदत करपी गोमंतक गो संवर्धन येवजण अधिसुचीत. 70 वर्सां पिरायेवेल्या ज्येष्ठ नागरिकांक आयुष्यमान भारत येवजणेंत आस्पावीत करपाक केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यताय. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.